मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम श्रीराम श्रीराम। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणी भगवती अष्टादशाध्यायिनी अम्बत्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी। नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दाय तपत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवै वेदैस्साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्त्यं सामगा ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्त्यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः। केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्द सद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे। सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां भवे। ज्ञानाघ्रिसरोजदुग्धमधुपा स्वामी स्वरूपाङ्किता सन्तानान्वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं गार्हस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ तु का। ಕೃತಾರ್ಥ ಚರಿತಂ ವಂದೇ ಯತಿಂ ಮಹಾನಂ. ಹರಿ ಹರಿ. ವ್ಯವಹಾರಾಚೆ ಹಿ ಡೋಳೆ ಮಂದ ಜೇಣೆ ಪಡಳೆ, ಮೋಹರಾತ್ರಿಚೆ ಕಾಳೆ ಮೆಹುಡೆ ಜೆ, ಅಜ್ಞಾನಾಚೆ ಜಿಯಾಲೆ ಜಯಾ ಏಕಾ ಲಾಗಲೆ, ಜೇಣೆ ವಿಶ್ವ ಭುಲಲೆ ನಾಚತ ಅಸೆ. ಅಜ್ಞಾನಾಪಾಸೂನ್ ಜನ್ಮಾಲಾ ಅಲೆಲಾ ತಮೋಗುಣ ಸರ್ವ ದೇಹವಾನಾನ್ನಾ ಕಸಾ ಮೋಹ ಪಾಡನಾರ ಅಸ್ತೋ. ಪ್ರಮಾದ ಆಲಸ್ಯ ನಿದ್ರಾಭಿಹಿ, ಪ್ರಮಾದ ಆಳಸ್ ಆಣಿ ನಿದ್ರಾ ಯಾಂಚಾ ಯೋಗಾನಿ ತನ್ ನಿಬಧ್ನಾತಿ ಭಾರತ, ತೋ ಬಾಂಧೂನ್ ಕಸಾ ಟಾಕ್ತೋ, ಯಾಚ ವರ್ಣನ್ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್ ಕರ್ತಾಯ್ ತೆ ಆಪಣ ಪಾಹತೋಯ್. ವ್ಯವಹಾರಾಚೆ ಹಿ ಡೋಳೆ ಮಂದ ಜೇಣೆ ಪಡಳೆ, ಮೋಹರಾತ್ರಿಚೆ ಕಾಳೆ ಮೆಹುಡೆ ಜೆ, ಅಜ್ಞಾನಾಚೆ ಜಿಯಾಲೆ ಜಯಾ ಏಕಾ ಲಾಗಲೆ, ವಿಶ್ವ ಜೇಣೆ ವಿಶ್ವ ಭುಲಲೆ ನಾಚತಸೆ. ಅವಿವೇಕ ಮಹಾಮಂತ್ರ ಜೆ ಮೌಢ್ಯ ಮದ್ಯಾಚೆ ಪಾತ್ರ, ಹೆ ಅಸೋ ಮೋಹನಾಸ್ತ್ರ ಜೀವಾಸಿ ಜೆ. ಪಾರ್ಥ ತೇಗಾ ತಮ ರಚುನಿ ಐಸೆ ವರ್ಮ, ಚೌಖುರಿ ದೇಹಾತ್ಮ ಮಾನಿಯಾತೆ, ಹೆ ಏಕಚಿ ಕೀರ ಶರೀರಿ ಮಾಜೋ ಲಾಗೆ ಚರಾಚರಿ, ಆಣಿ ತೇಥ ದುಸರಿ ಗೋಠಿ ನಾಹಿ, ಸರ್ವೇಂದ್ರಿಯ ಜಾಡ್ಯ ಮನಾ ಮಾಜಿ ಮೌಢ್ಯ, ಮಾಲ್ಹಾತಿ ಜೆ ದಾರ್ಢ್ಯ ಆಲಸ್ಯಾಸೆ, ಅಂಗೆ ಅಂಗ ಮೋಡಾ ಮೋಡಿ ಕಾರ್ಯ ಜಾತಿ ಅನಾವಡಿ, ನುಸಧಿ ಪರವಡಿ ಜಾಂಭಯಾಂಚಿ, ಉಘಡಿತಾಚಿ ದಿಠಿ ದೇಖಣೆ ನಾಹಿ ಕಿರೀಟಿ, ನಾಳವಿತಾಚಿ ಉಠಿ ಓ ಮಣೋನಿ, ಪಡಲಿಯೇ ಧೊಂಡಿ ನೇಣೆ ಕಾನಿ ಮುರಡಿ, ತಯಾಚಿ ಪರಿ ಮುರಕುಂಡಿ ಉಕಲು ನೇಣೆ, ಪೃಥ್ವಿ ಪಾತಾಳಿ ಜಾವೋ ಕಾ ಆಕಾಶಹಿ ವರಿ ಯೇವೋ, ಪರಿ ಉಠಣೆ ಹಾ ಭಾವೋ ಉಪಜೋ ನೇಣೆ, ಉಚಿತ ಅನುಚಿತ ಆಘವೆ ಝಾಸುರತಾ ನಾಠವೆ ಜೀವೆ, ಜೇಥಿಂಚಾ ತೇಥ ಲೋಳಾವೆ ಐಸಿ ಮೇಧಾ, ಉಭವುನಿ ಕರತಳೆ ಪಡಿ ಘಾಯೆ ಕಪೋಳೆ, ಪಾಯಾಚೆ ಶಿರಿಯಾಳೆ ಮಾಂಡೂ ಲಾಗೆ, ಆಣಿ ನಿದ್ರೆ ವಿಷಯ ಸಾಂಗು ಜೀವಿ ಆಥಿ ಲಾಗು, ಝೋಪಿ ಜಾತಾ ಸ್ವರ್ಗೂ ವಾವೋ ಮಣೆ, ಬ್ರಹ್ಮಾಯು ಹೋಯಿಜೆ ಮಾ ನಿಜೇಲಿಯಾಚಿ ಅಸಿಜೆ, ಹೆ ವಾಚೂನಿ ದುಜೆ ವ್ಯಸನ ನಾಹಿ. ಇತ್ಪರ್ಯಂತ ಆಪಲೇ ಝಾಲೇಲ ಹೋತ. ತಮೋಗುಣ ಜೆವ್ಹಾ ಅತಿ ವರ್ಧಿಷ್ಣು ಹೋತೋ ತೆವ್ಹಾ ನಿದ್ರಾ ಆಳಸ್ ಆಣಿ ಪ್ರಮಾದ ಕಸಾ ನಿರ್ಮಾಣ ಹೋತೋ, ಯಾಚ ವರ್ಣನ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್ ಕರ್ತಾಹೇತ. ಅವಿವೇಕ ಹಾಚ ಜ್ಯಾಚಾ ಮಹಾಮಂತ್ರ ಅಸ್ತೋ, ಅವಿವೇಕ ಹೇಚ ಜ್ಯಾಚ ಮಹಾವಾಕ್ಯ ಅಸ್ತ. ಸಂಸಾರ ಅತಿಶಯ ಸತ್ಯ ಹೇ, ದೇಹ ಹಾಚ ಸತ್ಯ ಹೇ, ದೇಹ ಸಂಬಂಧಿತ ತೆ ಖರೆ ಆಹೇತ್ ಆಣಿ ಮಾಝೆ ಆಹೇತ್, ಅಸಂ ಯಾ ಅವಿವೇಕಾಚ ಸೂತ್ರ ಅಸ್ತ. ಯಾ ತಮೋಗುಣಾಮುಳ ಸರ್ವ ಇಂದ್ರಿಯಾನ್ನಾ ಜಾಡ್ಯ ಪ್ರಾಪ್ತ ಹೋತ, ಜಡತಾ ಪ್ರಾಪ್ತ ಹೋತೆ, ಹಾತಾಲಾ ಜಡತಾ ಪಾಯಾಲಾ ಜಡತಾ, ಜೇವನಾಚಿ ದೇಖಿಲ್ ಇಚ್ಛಾ ನಾಹಿ, ಮನಾ ಮಾಜಿ ಮೌಢ್ಯ ಆಣಿ ಮನ್ ದೇಖಿಲ್ ಮೂಢ ಝಾಲೇಲ ಅಸ್ತ. ಸಗಳಿ ಹುಷಾರಿ ಸಗಳ ಚಾಣಾಕ್ಷಪಣ ತರ್ತರಿಪಣ ನಾಹಿಸಾ ಝಾಲೇಲ ಅಸ್ತ, ಮನ್ ಮೂಢ ಝಾಲೇಲ ಅಸ್ತ. ಯಾಚಾ ಅರ್ಥ ಜೆ ಕೈ ಬಾಹೇರ ಚಾಲ್ಲೆ ತೆ ಆತ ಮನಾಪರ್ಯಂತ ಪೋಚತಚ ನಾಹಿ, ಇತ್ಕಾ ಮೂಢ ಝಾಲೇಲ ಅಸ್ತ. ಅಂಗೆ ಅಂಗ ಮೋಡಾ ಮೋಡಿ ಕಾರ್ಯ ಜಾತಿ ಅನಾವಡಿ, ಆಣಿ ನುಸ್ತಾ ಅಂಗ ಮೋಡತ್ ಪಡಲೇಲ ಅಸ್ತ, ಕಾರ್ಯ ಕರ್ಣ್ಯಾವಿಷಯ ಅತ್ಯಂತ ಅನಾವಡ ಅಸ್ತೆ. ನುಸಧಿ ಪರವಡಿ ಜಾಂಭಯಾಂಚಿ, ಆಣಿ ಜಾಂಭಯಾಂಚಿಚ ಕೇವಳ ಕಿಮಯಾ ಚಾಲಲೇಲಿ ಅಸ್ತೆ. ಉಘಡಿಯಾಚಿ ದಿಠಿ ದೇಖಣೆ ನಾಹಿ ಕಿರೀಟಿ, ಡೋಳೆ ಉಘಡೆ ಅಸ್ತಾತ್ ಪಣ ಪಾಹತೋಯ ಕಿ ಪಾಹತ್ ನಾಹಿ ಅಸ ವಾಟಾವ असं अशी मूढता डोळ्याला आलेली असते. नाळविताची उठी वो म्हणोनी आणि कोणी हाक मारली नाही तरी देखील आ असं करेल. कोणी काही विचारलं नाही बोलला नाही तरी देखील हाक मारल्यासारखं वाटेल. हाक मारलं तर लक्षच नसेल असं असं त्याचं सगळं घडलेलं असेल. पृथ्वी पाताळी जावो का आकाशही वरी येवो परी उठणे हा भावो नुप उपजो नेणे उचित अनुचित आघवे झासूरता नाठवे जीवे पडून राहिल्यानंतर आपण काय करायचे न करायचे काही आठवत नाही. जेथींचा तेथ लोळावे ऐसी मेधा जिथल्या तिथं लोळत पडून राहावं अशा प्रकारची बुद्धी असते. उभवनी करतळे पडिघाये कपोळे करतळ तळहात उंच करतो आणि कपाळावर धरतो. पडिघाये कपाळे पायाचे शिरी आळे मांडू लागे आणि पाय देखील वर करतो आणि गुडघ्यात डोकं ठेवून असा बसून राहतो. तमोगुणी माणसाचं वर्णन चाललेलं आहे. आणि निद्रेविषयी चांगू जीवी आथी लागू झोपी जाता स्वर्गू वावो म्हणे ब्रह्मायू होई जे मा निजेलियाची असिजे. ब्रह्मदेवाचं आयुष्य प्राप्त व्हावं आणि ते निजून काढावं असं त्याला वाटतं. दीर्घ आयुष्य मिळावं आणि ते सगळं छान झोपेमध्ये जावं सुख हे वाचवणी दुजे व्यसन नाही आणि याच्यापेक्षा दुसरं काही करावं असं वाटत नाही. का वाटे जाता वोघे कल्हाताही डोळा लागे. कुठून जाता जाता चुकून डोळा लागला वाटसरू म्हणून जाताना जाणार नाहीच शक्यतो पण जाता जाता मध्येच झोपावं असं वाटतं आणि झोपतो. अमृतही परी नेघे जरी निद आली आणि झोप अशी अनिवार्य येते की अमृताची प्राप्ती होते आहे पण म्हणतो जाऊ दे काही नको आता मला झोप मिळाली म्हणजे झालं. तेवीची आक्रोश बळे व्यापारे कोणे एके वेळे निघाले तरी आंधळे रोषे जैसे. आणि कधी कधी अशा तमोगुणी माणसाला देखील आवेश येतो की आपण काहीतरी उद्योग धंदा व्यवसाय करावा आणि म्हणून कामाकरता म्हणून बाहेर पडतो. तरी आंधळे रोषे जैसे पण हा बाहेर गेल्यानंतर कुठं जाईल याचा पत्ता नाही. जसा आंधळा कुठं जाईल सांगता येत नाही तसा हा कुठं जाऊन पडेल हे सांगता येत नाही. कामाकरता म्हणून बाहेर पडला याला पाठवला एक निरोप द्यायला तर मित्राकडे जाऊन गप्पा मारत बसेल अथवा तिथं जाऊन झोपून राहील. मंडईत म्हणून पाठवला तर आणि कुठेतरी जाऊन बसेल. हा काम करणार नाही उद्योग करणार नाही व्यवसाय करणार नाही आवेशाने बाहेर पडला तरी देखील कुठेतरी जाऊन पडून राहील असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. केधवा कैसे राहटावे कोणत्या वेळेला कसं वागावं कसं राहावं कोणीशी काय बोलावे आणि कोणाशी काय बोलावं हे ठाकते की नागवे हेही नेणे. आपण घरंदाज लोकांशी व्यवहार करतो आहोत का कफल्लक लोकांशी व्यवहार करतो आहोत. आपण घरंदाज आहोत की कफल्लक आहोत काही कळत नाही. केधवा कैसे राहटावे कुठं गेल्यानंतर कसं राहावं कसं बोलावं काही कळत नाही. स्वामीजी पूर्वी एक गोष्ट सांगायचे की 12-13 वर्षांचा मुलगा म्हणजे अगदी लहान नाही 12-13 वर्षांचा मुलगा आठवीत इतक्या वयाचा पण तो केव्हा काय बोलेल कसा बसून राहील काही त्याचं सांगता येत नसे. कुठेही त्याला नेलं तरी देखील त्याच्या बोलण्याने तो मान खाली घालायला लावेल मोठ्या माणसांना असा बोलत असे. ते सांगत की एकदा एका लग्नाला वडिलांना जायचं होतं, याला एकट्याला कसा ठेवायचा, म्हणून याला घेऊन जायचं तर हा कुठं काय बोलेल सांगता येत नाही, म्हणून त्याला बजावून नेला की तू तिथं गेलास तरी कसली बडबड करायची नाही, बोलायचं नाही, एकदम गुपचूप राहायचं. तिथं गेल्यानंतर मांड वगैरे घातलेला होता आणि काही वासे जे वापरले गेलेले नव्हते ते तिथं बाजूला रचून ठेवून दिलेले होते. तर तो म्हणाला आपण इथं लग्न समारंभाला आलोय आणि हे बांबू कशाला इथं आणून ठेवले. ते म्हणाले की अरे कोणत्या गोष्टीला काय म्हणायचं, याला इथं बांबू म्हणत नाहीत, हे वासे आहेत, मांडव घालण्यासाठी आणलेले वासे इथं आणलेले आहेत. आत गेला तर तिथं हवन चाललेलं होतं, तर म्हणाला की इथं चिताका पेटवून ठेवलेली आहे. तेव्हा त्यांनी त्याला दोन लगावल्या, म्हणाले की आता गप्प बस. तर म्हणाला मला भूक लागली, एवढा पिंडा एवढा भात द्या म्हणजे मढ्यासारखा पडून राहतो, असं म्हणाला. जे बोलणं आहे ते बोलणं सतत याच प्रकारचं, याच धरतीचं, याच्यापेक्षा दुसरं बोलणंच नाही. केधवा कैसे राहटावे, कोणेसी काय बोलावे, कोणत्या वेळेला कोणती वेळ आहे, त्या वेळेला कसं वागायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे, हे या तमोगुणी माणसाला मुळीच जमत नाही, मुळीच माहीत नसतं. याचं कारण सगळी इंद्रिय बधीर झालेली असतात, अगदी बधीर. वणवा मिया अघवा, पाखे पुसोनी घेयावा, पतंगुपा हवा घाली जेवी, तैसा वळ घे साहसा. आणि कधी कधी साहस करतो तेव्हा आपल्या पंखांनी वणवा पुसून टाकावा, निपटून टाकावा, अशा प्रकारची इच्छा धरून तो पतंग कसा आगीमध्ये झेपावतो, तशा प्रकारे अचूक दुस्साहस करतो आणि आपली हानी ओढून घेतो. तैसा वळघे साहसा अकरणीच दिवसा, आणि जे त्याज्य असतं त्या ठिकाणी नेमका धैर्याने बोलतो, जे बोलू नये त्यावेळेला मात्र मोठ्या धैर्याने बोलतो. मग तोंडात त्याच्या शिवीगाळ असेल, कुशब्द असतील, कृती देखील तशीच उद्धट उर्मट अशी असेल. किंबहुना ऐसा प्रमादुरुचे एवं निद्रा आलस्य प्रमादी, तम इया त्रिबंधी बांधे निरुपाधी चोखटाते. अशा प्रकारे चोखट शुद्ध अशा वस्तुतः आत्म्याला जो देहामध्ये वास करून आहे, अशा शुद्ध स्वरूप आत्म्याला निद्रा आळस आणि प्रमाद या त्रिबंधानी हा तमोगुण बांधून ठेवतो. निरुपाधी असा आत्मा बांधला जातो, उपाधीने युक्त होतो. जैसा वन्ही काष्ठी भरे, जसा अग्नी काष्ठाला लागला धडाडत एकदा काष्ठ पेटलं, तई दिसे काष्ठाकारे, तर अग्नी हा काष्ठाकार झालेला दिसतो. व्योम घटे आवरे ते घटाकाश, आणि घटामध्ये जे भरून राहिलेलं आकाश असतं त्या आकाशामुळं वस्तुत निरुपाधिक असं आकाश घटाकाश म्हणून प्रत्ययाला येतं, तसा निरुपाधिक आत्मा पण या तमोगुणामुळं निद्रा आलस्य आणि प्रमाद या गुणांनी युक्त झालेला असा दिसतो. नाना सरोवर भरले तई चंद्रत्व तेथे बिंबले, तैसे गुणाभासी बांधले आत्मत्व गमे. किंवा भरलेल्या सरोवरामध्ये जसं चंद्रबिंब स्पष्टपणाने दिसतं तशा प्रकारे या गुणांचा आभास निरुपाधिक अशा आत्म्याच्या ठिकाणी स्पष्टत्वाने दिसतो. चंद्राची प्रभा पण पाण्यातून आल्यानंतर ती जलप्रभा होऊन जाते, पाण्यातून जे चंद्राचं प्रतिबिंब ते जलप्रभा या नावाने जसं ओळखलं जातं आणि पाण्यात चंद्र असावा असं जसं वाटावं, वस्तुतः चंद्र आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी परिपूर्णत्वानी असतो, तो पाण्यात पडलेला नसतो आणि पाण्यातून प्रकाश येत नसतो चंद्राचा, ते प्रतिबिंब असतं। तसं आत्म्याचं प्रतिबिंब गुणांच्या योगाने त्रिगुणांमध्ये सापडल्यानंतर अशा प्रकारे भासतं। सत्वम सुखे संजयती, रजः कर्मणि भारत, ज्ञानमावृत्य तु तमः, प्रमादे संजयच्युत, रजस तमश्चाभिभूयः, सत्वम भवति भारत, रजः सत्वम तमश्चैव तमःसत्वम रजस्तथा। खूप महत्त्वाचे सुंदर असे श्लोक आहेत। सत्वम सुखे संजयती, आसक्त करतो सत्वगुण सुखाच्या ठिकाणी आसक्त करतो। रजः कर्मणि भारत, आणि रजोगुण कर्माच्या ठिकाणी आसक्त करतो। ज्ञानम आवृत्य तु तमः, आणि तम अज्ञानाला आवरण घालतो। प्रमादे संजयच्युत, आणि आवरण घालून प्रमाद करायला लावतो। रजस तमश्च अभिभूय, रज आणि तम यांचा पाडाव करून, रज आणि तम यांना पराभूत करून, रज तमश्च अभिभूय सत्वम भवती भारत, रज आणि तम यांचा पाडाव करून सत्वगुण वृद्धीला पावतो। रज सत्वम तमश्चैव, तसं रज आणि सत्व यांचा पाडाव करून कधी कधी तमोगुण वरचढ होतो, तमसत्वम तर कधी कधी तम आणि सत्व यांना पराभूत करून रजस्तथा रजोगुण वरचढ होतो। अशा प्रकारे या गुणांची चढाओढ ओढाताण प्रकृतीमध्ये सहजगत्या चाललेली असते। सत्वम सुखे संजयती, गुण हा शब्द जो आलेला आहे, हा गुण हा शब्द प्रकृतीची वैशिष्ट्य म्हणून आलेला आहे। निर्गुण निराकार निरुपाधिक अचिंत्य अव्यय अलक्ष अविनाशी शुद्ध असा जो परमात्मा, ज्याच्या ठिकाणी नाही रूप वर्ण गुण जेथे, अशा प्रकारचा परमात्मा, तो परमात्मा जेव्हा प्रकृतीगत झाल्यासारखा भासतो, परमात्म्यापासून मूळ प्रकृती म्हणून काही एक वेगळी गोष्ट आहे झाली असं वाटतं, ज्याला मूळ प्रकृती मूळ माया असं म्हणतात, त्या प्रकृतीतून ज्याची निर्मिती होते ते हे गुण, प्रकृती प्रकृतीतून गुण, गुणांची कर्म, कर्मापासून जगताची उत्पत्ती, अशा प्रकारचा एक क्रम सांगितलेला आहे। म्हणून हे जे गुण आहेत, हे गुण मायेची मूळ मायेची अथवा मूळ प्रकृतीची वैशिष्ट्य म्हणून आहेत। सर्वात प्रथम जेव्हा कधी परमात्म्यापासून मूळ प्रकृती झाली, त्या मूळ प्रकृतीच्या अंतर्गतच हे त्रिगुण आहेत, पण हे त्रिगुण इतके अव्यक्त स्वरूपामध्ये आहेत त्या ठिकाणी की ते आहेत की नाहीत असं समजू नये असे, आणि तिथून जेव्हा ते जगत रूपानी प्रकृती प्रसवते तेव्हा मात्र हे सत्व रज तम आपला प्रभाव दाखवायला सुरुवात करतात। हा जो गुण शब्द आहे, या गुण शब्दाचा संस्कृत मध्ये अजून एक अर्थ सूत्र असा देखील आहे, दोरी असा देखील आहे। दोरीनी बांधलं जाणं हे जे घडतं, तसं गुण या गोष्टींनी परमात्मा जणू पण बांधल्यासारखा होतो। वस्तुत या गुणांना स्वतंत्र किंमत नाही, म्हणून अजून एक शब्द संस्कृत वाङ्मयामध्ये आलेला आहे, तो म्हणजे निर्गुण। निर्गुण म्हणजे बंधन विरहितता, गुण म्हणजे बंधनामध्ये असणं, गुण म्हणजे सूत्रामध्ये असणं, सूत्रामध्ये अडकणं, आणि निर्गुण म्हणजे अत्यंत स्वतंत्र अशी अवस्था। हा निर्गुण हा शब्द सगुणाच्याही सापेक्ष वापरला जातो,
आणि सहसा या त्रिगुणांच्या सापेक्ष गुणातीत हा शब्द वापरला जातो. पण हे जे गुण आहेत हे गुण कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपामध्ये बांधतात, बांधण्याचं काम करतात, अडकवतात. कसे अडकवतात? भगवंत असं म्हणतात की सत्वम सुखे संजयती, सत्वगुण सुखाच्या ठिकाणी आसक्त करतो. मात्र सत्वाचं सुखाच्या ठिकाणी जे आसक्त असणं ते सुख हे देखील सात्विक सुख असतं. सात्विक सुखाच्या ठिकाणी सत्वगुण अडकवतो. याचा अर्थ असा की ध्यान करावं असं वाटतं, सत्वगुणी व्यक्तीला ध्यान करावं असं वाटतं, रजोगुणी व्यक्तीला तुम्ही ध्यान करायला सांगा, तो डोळे मिटेल आणि उघडेल. तुमच्याही अनुभवाचं असेल की ज्या क्षणाला तुमच्या ठिकाणी रजोगुणाचं प्राबल्य असतं तेव्हा तुम्ही डोळे मिटल्यानंतर देखील डोळ्यांच्या पापण्या स्थिर मिटू शकत नाहीत. अशा वेळेला तुमच्या पापण्या मिटलेल्या असतील तरी फडफडत असतात. अशा व्यक्ती कदाचित तुम्ही पाहिल्या असतील किंवा तुम्हाला स्वतःचाही अनुभव असेल की ध्यानाला बसलेला असताना डोळे सारखे असे असे चालू असतात. जे डोळ्याची देखील हालचाल चालू असते अशी ही रजोगुणी व्यक्ती. रजोगुणी व्यक्तीचे डोळे मिटल्यानंतर देखील फडफडत असतात, डोळे मिटणं तिला सहन होत नाही. तर सत्वगुणी माणसाची सहज प्रवृत्ती डोळे मिटण्याची असते. एखादा जर चांगला विषय चाललेला असेल तर सत्वगुणी व्यक्ती डोळे मिटून ऐकते. तिला असं वाटतं की आपल्या श्रवणांच्या आड आता डोळे देखील नकोत, कोणतीच इंद्रिय नकोत, थेट हृदयात जाऊन बसावं. म्हणून सगळी इंद्रिय प्रवृत्ती बंद व्हावी आणि फक्त कान चालू असावेत आणि हृदय, असं त्याला वाटत असत. असा सत्वगुणी मनुष्य त्या श्रवणाच्या साजूक सुखात अडकलेला असतो. सुख आहे, श्रवणाचं सुख आहे, अत्यंत साजूक सुख आहे आणि त्याच्यात तो आसक्त होतो. आणि ध्यानाचं सुख असं आहे, जेव्हा सत्वोद्रेक होतो तेव्हा सहज मन पांगुळवाणं होऊन जात, सहज भावना सात्विक भावना निर्माण होतात आणि मन हे रजोगुणी असल्यामुळं मन देखील नाहीस होऊन जात. मन नाहीस झालं की लगेच सुख मिळतं. सुख हे मनाशी संबंधित आहे. मन जोपर्यंत वेगाने चालू असतं तोपर्यंत सुख आपल्यापासून दूर असत. आणि जर मन थांबलं, मन अवरुद्ध झालं, निरुद्ध झालं, योगस्तु चित्त वृत्ती निरोधा, चित्ताची वृत्ती हा रजोगुणच आहे. आणि चित्त वृत्तीचा निरोध झाल्यावर जर काही शिल्लक राहत असेल तर प्रथम सत्ववृत्ती सत्वगुण शिल्लक राहतो, सत्वोद्रेक होतो आणि त्याच्यामध्ये सहज चित्ताचा लय साधतो. आणि चित्ताचा लय साधल्यानंतर सुख प्राप्त होतं आणि त्या सुखामध्ये सत्वगुणी मनुष्य अडकतो. याचा अर्थ आज सुख जे मिळेल ते परत उद्या मिळावं असं वाटतं. मला पहिला शांतीचा, अतिशय अननुभूत अशा शांतीचा अनुभव सिद्धटेकला आला. मी माझ्या वडिलांबरोबर सिद्धटेकला गेलेलो होतो. आता मला ते मंदिरही आठवत नाही, लहान होतो मी तेव्हा. मला असं वाटतं की मी 10वीत होतो. बहुधा आम्ही नावेतून तिथं गेलो आणि तिथं गेल्यानंतर तिथं बसलो आणि अचानक सगळीच मनाची धाव बंद झाली, डोळे मिटून घेतल्यासारखे झाले आणि मन थांबतं म्हणजे काय हे समजलं. अतिशय शांत होऊन गेलं. आणि ही शांती परत मिळावी अशी इच्छा निर्माण झाली. सत्वम सुखे संजयती, हे सुख परत मिळावं असं वाटायला लागलं. त्या ओढीनी त्या काळात अशा घटना घडल्या की या सत्वाच्या सुखाचा प्रत्यय आला. सत्वाचं जे सुख आहे ते नामस्मरणाने मिळतं, पूजेने मिळतं, विषयामुळे मिळत नाही. इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगाखेरीज सुख मिळतं सत्वामुळं. कारण पूजेमध्ये कोणत्याच विषयाची तृप्ती होत नाही, इंद्रियांची तशा अंगाने तृप्ती होत नाही तरी सुख मिळतं. ध्यानामध्ये तर सर्वच बंद असतं तरी सुख मिळतं. नामस्मरणामध्ये कुठलाच आपल्याला माहीत असलेला विषय आठवत नाही तरी देखील मन नामाशी तदाकार होतं आणि आनंद रूप होतं, सुख मिळतं. त्यामुळे जर रस्ता मिळाला नाही, मी काय म्हणतोय ते लक्षपूर्वक ऐका, मार्ग मिळाला नाही, मार्ग सांगणारा कोणीतरी भेटला नाही, तर सत्वगुणी व्यक्तित्व जे असतं ते व्यक्तित्व पूजा आणि पांडित्य यांनी बंदिस्त झालेलं व्यक्तिमत्व असतं, बांधलेलं व्यक्तिमत्व असतं. उपासना आणि संत किंवा शास्त्र वचन यांनी बांधलेलं व्यक्तिमत्व, अडकलेलं व्यक्तिमत्व असं राहतं. बांधतो सत्वगुण पण चांगल्या ठिकाणी बांधतो. वाईट नाहीये संत वचनांमध्ये अडकून राहणं. पण सूक्ष्म शुद्ध अभिमान सत्वगुणी व्यक्तीच्या ठिकाणी असतो. देवाची कृपा आपल्यावर आहे असा अभिमान असतो, आपली बुद्धी सरळ आहे असा सूक्ष्म आणि शुद्ध अभिमान असतो. अभिमान बुद्धी सरळ असणं चांगलं पण त्याच्या ठिकाणी त्याचा अभिमान राहायला सुरुवात होते. स्वामीजी म्हणायचे ना, आम्ही म्हणजे ते तसलं काही खात पीत नाही, आम्ही म्हणजे दूध काय साखर लोणी तूप. सूक्ष्म आणि शुद्ध अभिमान हे सत्वगुणाचं वैशिष्ट्य असतं, तो सुखाच्या ठिकाणी बांधतो. म्हणून सत्वगुणी व्यक्ती ध्यानाचं सुख परत परत घेते, घेऊ पाहते. पूजेचं उपासनेचं सुख परत परत घेऊ पाहते. सत्वगुणी व्यक्ती आहे ती अध्ययन आणि चिंतनामध्ये रमते आणि अध्ययन आणि चिंतनामध्ये त्याला खूप समाधान मिळतं. त्याला वचन ऐकल्यावर बरं वाटायला लागतं. तदे जती तन्नई जती तद्दूरे तदु अंतिके तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यता. बरं वाटतं, ते आत्मतत्व दूर आहे अत्यंत जवळ आहे. नुसतं असं ऐकून देखील त्याला बरं वाटतं, त्याची बुद्धी रमते त्या ठिकाणी. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे वृत्ती हे निवृत्त झाली जन न दिसे तेथे. तोंडो आहा काय किती सुंदर. मी माझे हरपले ठाई जेथींच्या तेथे अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते. खूप रमून जातो. विष्णुदासाची स्वामिनी काळी कृष्णमूर्ती बहु काळी गोमाय. किती रमून जातो. काय असेल ती कृष्णमूर्ती, किती काळी असेल, किती आवडती. आपलं व्यक्तित्व संपावं आणि त्या कृष्णमूर्तीत आपण विलीन होऊन जावं. सुखे संजयती, सुखामध्ये आसक्त होतो. तुझे श्रीमुख सुंदर कुसुम शुभकांती नागर कासे पितांबर मनोहर पाहून भूल पडली. यालाही भूल पडून जाते. शब्दात अडकतो पण सात्विक शब्दामध्ये जे शब्द त्याला सुख देतात अशा शब्दामध्ये सत्वगुणी व्यक्ती अडकते. सत्वम सुखे संजयती, तो पूजेमध्ये अडकतो. देवळात जातो, मूर्तीच्या समोर उभा राहतो आणि म्हणतो की जगन्नायका, त्याला फार बरं वाटतं असं म्हणताना देखील त्याचा ऊर अत्यंत सद्गदित होतो, सुख भरून राहतं त्याला. पण भगवंत असं म्हणतात की या सुखात तो अडकतो, या सुखाच त्याला सुखाचा पत्ता लागतो, पण त्या सुखाचा त्याला सूक्ष्म आणि शुद्ध अहंकार जडतो. तो श्रवण करतो, मनन करतो, तो निदिध्यास करतो, पण त्याचं श्रवण मनन आणि निदिध्यास हे सत्वगुणी व्यक्तीला, ज्या व्यक्तीला सत्वाच्या पार घेऊन गेलेलं नाहीत अशा व्यक्तीला त्या ठिकाणी त्या शब्दांच्या ठिकाणी देखील रोखून धरतात, रोधून धरतात. आम्ही एकदा धोंडा महाराजांच्या कीर्तनाला गेलो होतो स्वामींबरोबर. स्वामींचंही व्याख्यान प्रवचन होतं आणि धोंडा महाराजांचंही व्याख्यान होतं बारामतीला. तर नुसती एक ओवी धोंडा महाराज नुसतं म्हणाले की कही एखादे कही एकाधेनी वैकुंठा जावे, तर 50 शब्द यायचे की ही वैकुंठ जी केले आघवे असं सगळे लोक म्हणायचे. हे सत्वगुण बांधून टाकतो. ओवी तुमची पाठ आहे म्हणून म्हणायची नाहीये, त्यांना काय सांगायचंय इकडं लक्ष नाही वेधलं जाते. समजत नाहीये या सत्वगुणाला की धोंडा महाराजांना काय सांगायचंय. आता पाठांतर बाहेर यायला लागलं. म्हणून सत्वगुणी व्यक्ती देखील काही ठिकाणी अडकते आणि त्याचं वर्णन इथं केलं जात आहे. किती हो शिकवाल मज वेळो वेळा, मी तया गोवळा आले शब्द. अरे पण काय सांगतायत ज्ञानेश्वर महाराज, याती कुळ माझे गेले हरपोनी, गेले हरपून. सत्वगुणी मनुष्य याकडे पाहायला कदाचित विसरतो, त्या क्षणाला मात्र त्याला खरंच आपलं याती कुळ गेलं असं वाटतं, पण खरं गेलेलं नसतं. सूक्ष्मतेनी अहंकारानी, शुद्ध आणि सूक्ष्म अहंकाराने सत्वगुण अशा प्रकारे बांधतो. सत्वम सुखे संजयती. आणि सत्वगुणामुळे मिळणारं जे समाधान असतं, जी शांती असते, ती अति अप्रतिम असते. कारण जर शुद्ध आहार असेल तर किती उत्तम आरोग्य देहात राहतं, दीर्घ आयुष्य मिळतं, व्यसन नाही. जर सत्वगुणी विहार असेल तर कुठं भंतीकडे कधी पायानी गेलाच नाही. त्यामुळं आहार ही जी गोष्ट आहे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेली, ती काही फक्त आपण जेवतो तो आहार नाहीये. डोळ्यावाटे आहार होतो, कानावाटे आहार होतो, वाचनावाटे आहार होतो. सत्वगुणी मनुष्य सर्व अंगांनी संपन्न असतो. सुखे संजयती, आणि या सुखामध्ये तो आसक्त होऊन जातो. वाईट नाहीये, तरी देखील तो आसक्त होऊन बद्ध होतो असं भगवंत म्हणतात. किती वाजले? रज कर्मणी भारत. आणि रजोगुण जो आहे तो कर्मामध्ये बांधतो, अनिवार्यपणाने कर्म करायला लावतो. रजोगुणाचे नादे स्वर्गू गाजे असं म्हटलेलं आहे. रजोगुणी मनुष्य जर ओळखायचा असेल तर झगझगीत कपडे, दागिने, पुरुष देखील दागिने घातलेले असतात, गळ्यात दागिने, हातात दागिने, अंगठ्या, इस्त्रीचे कपडे, अत्तर कानात, किंवा एखादं फूल अडकवलेलं असतं, गजरा. अशा प्रकारे रजोगुणी मनुष्य असतो, सगळ्या जगताकडे तुच्छपणाने पाहणारा, सगळे उपभोग एका वेळेला घेऊ इच्छिणारा. सुगंधाचा उपभोग घेतोय, शब्दाचा उपभोग घेतोय, काहीतरी गाणी ऐकतोय, धडाधड गाणी चाललेली आहेत, अत्यंत झगमगीत कपडे घातलेले आहेत, चकाकणारे. रामकृष्ण म्हणायचे की सत्वगुणी माणसांनी जर चेन घातली, सोन्याची साखळी घातली, तर त्यांनी घातली की घातली नाही असं शर्टाच्या आत असेल, आणि जर रजोगुणी माणसाने घातलेली असेल तर कॉलरच्या बाहेरून काढलेली असेल असं म्हणायचंय. त्याची साखळी देखील दिसेल अशी असते असं रामकृष्ण म्हणायचे. अशा प्रकारे रजोगुणी मनुष्य भोगामध्ये अति आसक्त झालेला असतो. सर्व प्रकारचे भोग घ्यावेत असं त्याला वाटत राहतं आणि ते भोग मिळवण्यासाठी कर्म देखील अनिवार्य करावी असं त्याला वाटत असत. म्हणून त्याचं मन बुद्धी चित्त सगळं कर्मकारणी लागलेलं असत. जसं धंदा खावा धंदा प्यावा झोपेत देखील धंद्याचा विचार करावा. फायदा कॉस्ट कटिंग सगळंच चांगलं आहे याच्यात वाईट काही नाही. जर धंदा करायचा असेल तर धंदा वाढवावा किती वाढवावा कितीही वाढवावा. हजार एकर जागा 5000 एकर जागा कमी पडावं. रजोगुणाच्या महत्वाकांक्षांना मर्यादा नाही. रजोगुण कितीही वाढतो आणि त्याला असं वाटतं की किती मोठा मी झालो. तो कर्मभोगानी बांधलेलं व्यक्तिमत्व म्हणजे रजोगुणी मनुष्य असतो. त्याला कर्म करण्याची फार लालसा असते आणि हे कर्म देखील तो कोणत्या तरी आशी प्रित्यर्थ करतो. म्हणजे काही मिळणार नाही तर रजोगुणी मनुष्य कर्म करणारच नाही. करीन तर फळा करता करीन, न फळ मिळत नसेल तर करणार नाही. उघड व्यवहार असतो आणि ही आशा असते ती धन मान म्हणजे कीर्ती या दोन गोष्टी आणि भोग याच्या भोवती रजोगुणी मनुष्य सतत फिरत असतो. रजोगुणी माणसाच्या भोवती जर लोक नसतील तर वेडा विहितो. त्याला असं वाटत राहतं की सतत लोकांमध्ये उठबस करावी. लोकेशणा वित्तेषणा आणि दारेषणा यांची परिसीमा गाठलेली असते. सकाळी उठल्याबरोबर लोकांचा घोळका आपल्या भोवती जमा व्हावा, आपण त्यांच्या मध्ये असावं. लोकांनी म्हणावं आणि आपण द्यावं. लोकांनी म्हणावं की किती दानशूर आहे, द्यावं. अशा कीर्तीच्या मागं रजोगुणी मनुष्य असतो. आपलं जे जीवन आहे ते जीवन भोगांवरून कुरवंडी करून टाकण्यासाठी आहे असं रजोगुणी माणसाला वाटत असतं. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध सर्व अंगाने जीवन परिपूर्ण असावं आणि त्याच्यात पार डुंबून जावं असं रजोगुणी माणसाला वाटतं. रजोगुणी माणसाचे प्राण हे भोगांमध्ये असतात, स्वतःमध्ये देखील नसतात, भोगामध्ये असतात. मुल्ला नसरुद्दीनची गोष्ट मी मागे एकदा अशी वाचली की एका अशा आड रस्त्याला मुलाला एका चोरट्याने गाठलं आणि पिस्तूल त्याच्या डोक्यापाशी लावलं आणि सांगितलं की तुला काय प्यार आहे, धन प्यार आहे का जीवन प्यार आहे, सांग काय असेल ते काढून दे. तर मुल्ला म्हणाला की थांब जरा विचार करतो, तुला मी काय द्यायला पाहिजे याचा जरा विचार करतो. आणि थोड्या वेळाने विचार करून मुल्ला म्हणाला की जीवनच घेऊन टाक तू माझं. तो म्हणाला अरे वेडा की काय, तुझं जीवनही घेईन आणि धनही घेईन. तो म्हणाला जर धन घेतलास तर जीवन मिळून उपयोग काय, त्याच्याऐवजी जीवनच घेऊन टाक म्हणजे झालं. म्हणजे त्याचं जे सर्वस्व आहे ते सर्वस्व भोगांमध्ये असतं. अशा प्रकारे रजोगुणी मनुष्य हा भोगांकरता जगणारा, धनाकरता जगणारा, कीर्तीकरता जगणारा, मानाकरता जगणारा, सर्व ठिकाणी मान जाईल तिथं त्याला मान पाहिजे असं त्याला वाटतं. जाईल तिथं त्याचा नंबर पाहिजे असं त्याला वाटतं. जाईल तिथं त्याला भोग पाहिजेत असं त्याला वाटतं. आणि ही अनिवार्य इच्छा त्याला कर्मामध्ये फार पळवते. कारण कर्म केल्याखेरीज कोणाच्याही वाट्याला या गोष्टी येत नाहीत. उदंड कर्म केल्याखेरीज धन मिळत नाही, मान मिळत नाही. खूप झिजल्याखेरीज मान देखील मिळत नाही. तो झिजतो, लोकांकरता करतो. लोक त्याला नंतर विचारायला लागतात. त्याचं सगळं शिकणं हे पैसे मिळवण्याकरता कारण होतं. तो जर एखादं उत्तम वाद्य शिकला तर नंतर ते वाजवून कमाई करायला लागतो. तो जर गाणं शिकला तर गाणं कमाई करायला, तो जर स्तोत्र शिकला तर म्हणून कमाई करायला लागतो. त्याच्या सगळ्या कला देखील कमाईकडे वळलेल्या असतात. त्याची पूजा देखील कलाई कमाई करता असते. अशा प्रकारे रज कर्मणी भारत ज्ञान मावृत्य तू तमहा प्रमादे संजयच्युत. आणि तम गुण जो आहे तो तम गुण ज्ञानाला झाकून टाकतो, ज्ञानाला झाकून प्रमाद करवतो. प्रमाद याचा अर्थ कर्तव्यापासून च्युती, आणि जे करायचं नाही ते अचूक करणं म्हणजे प्रमाद. ज्ञान झाकलं जाणं हे प्रमादाचं अगदीच वैशिष्ट्य आहे. तो एक प्रकारे मूर्छेमध्ये किंवा बेसावधतेमध्ये राहतो. त्याची जी बेसावधता असते ती खातानाही असते, किती खाईल नेम नाही, पोट भरल्याचं देखील उशिरा कळतं तमोगुणी माणसाला. जास्त खाल्ल्यावर खूप खाणं झाल्याखेरीज तमोगुणी माणसाला ते कळतही नाही, बेसावतपणाने खातो, त्याचं कुठंही लक्ष असत नाही. खाताना सावधता नसते, बोलताना सावधता नसते, ऐकताना सावधता नसते. डोळे उघडे करून पुरतं कोणाकडे पाहण्याची देखील त्याची इच्छा नसते, असा जेमतेम पाहतो आणि बर म्हणतो. अशा प्रकारे जो तमोगुणी मनुष्य असतो तो तमोगुणी मनुष्य आळस, निद्रा आणि प्रमाद, दुसऱ्याला तुच्छ लेखणं, स्वतःमध्येच मशगूल असणं, स्वतःमध्ये म्हणजे स्वतःच्या आळसासारख्या किंवा झोपेसारख्या अशा गोष्टींना अतिमहत्व त्याच्या जीवनामध्ये असतं. विनोबा म्हणतात की तमोगुणी मनुष्य झोपेतून सुटला की आळसात सापडतो. आळसातून सुटला, कोणीतरी म्हणतं अरे किती वेळ झोपला, किती वेळ बसून राहिला, कर्म करायला लागला की प्रमादात सापडतो. प्रमादात सापडला की लोकांकडून फटके खातो. कोणीतरी आई बोलेल, वडील बोलतील, भाऊ बोलेल, बायको बोलेल, मुलं बोलतील, चुका करतो, झोपतो, झोपेत सापडतो. झोप झोपेतून आळसात, आळसातून प्रमादात, प्रमादातून झोपेत, अशा प्रकारचा त्याचा प्रवास सतत चालू असतो. या चक्रातून तो सुटतच नाही. त्याचं ज्ञान नष्ट होतं. याचा अर्थ इंद्रियांचं सामान्य ज्ञान देखील त्याच्यापाशी नसतं. मनाचा तल्लखपणा नसतो. आणि असं सगळं असल्यामुळं ती गोष्ट आहे ना की वरून जांभूळ पडलं ते मिशीत अडकलं, हा उताणा पडलेला होता, तर मिशा मात्र चांगल्या असल्यामुळं ते मिशीत अडकून बसलं. तर त्याला असं वाटतं की कोणीतरी ते ढकलावं आपल्या तोंडामध्ये, म्हणजे हात उचलून तेवढं देखील तो करायला तयार नाही. कोणीतरी जर आला तर हे जांभूळ तेवढं मिशीतून आत तोंडात ढकलेल म्हणून तो वाट पाहिल, इतका तो त्याच्या सगळ्या इंद्रियांचं तेज नाहीस झालेलं असावं असा असतो. तमह ज्ञान मावृत्य तू तमह प्रमादे संजयच्युत. आणि ज्ञान आवृत्त जेव्हा होतं तेव्हा आत्मज्ञानाची बातच सोडा, पण सामान्य प्रकारचं ज्ञान देखील त्याच्यापाशी शिल्लक नसतं, त्यामुळं अविद्या, आळस, काहीही न करण्याची वृत्ती, करणीय आणि अकरणीय दोन्ही गोष्टी सारख्या, कोणी बोला कोणी न बोला, आपल्या घरातल्या वस्तू विकून रोजची जेवणाची वगैरे गोष्ट देखील कोणी केली तरी त्याला त्याची पर्वा नसते, घराचे वासे उद्या विकले तरी त्याला पत्ता नसतो, अशा प्रकारे काहीही न करण्याची प्रवृत्ती, ज्ञान मावृत्य तू तमः प्रमादे संजयच्युत रजस तमश्च अभिभूय सत्वम भवति भारत, रज आणि तम यांना पराभूत करून तत्व सत्व वृद्धिंगत होतं, जेव्हा सत्व गुण वाढतो तेव्हा, आणि त्याच क्रमाने रज आणि सत्व यांना खाली दाबून तमोगुण वर येतो, आणि तम आणि सत्व यांना खाली दाबून रजोगुण वर येतो, असं पुढे एक वर्णन केलेलं आहे, आपण ते पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम भद्रं कर्णेभिः शृणयाम देवाः भद्रं पश्येमाक्षिभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वा सस्तनुभिः व्यशेम देवहितन्यदायुः. ॐ शान्ति शान्ति शान्ति.